आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 45. परत भेट. कमलिनीचे आपणाशी बरे नसण्याचे कारण निव्वळ मत्सर ही कदाचित आपल्याशी बरोबरी करील ही भीती यापेक्षा दुसरे बिलकुल कारण नाही अशी ताराबाईची पुरी खात्री होती. त्यामुळे खुद्द दिलबहारमध्ये तिच्या मर्जीविरुद्ध आपण गेलो म्हणजे कमलिनी आपणाला कशी पाण्यात पाहिल याची कल्पना तिला सहज आली. म्हणून अशा प्रसंगी स्वतःला अत्यंत शिष्ट समजणाऱ्या इंदिरा कमलिनी आपल्याशी कशा तऱ्हेचे वर्तन करतात ते पाहण्याची ताराबाईला उत्सुकता झाली होती. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शारदाबाई व ताराबाई दिलबहारमध्ये पोहोचल्या. वसंतराव सकाळी 7 वाजताच घोड्यावरून झाडे झुडपे पाहण्यास पुढे एकटेच गेले होते. या दोघीजणी भेटायला आल्याचे पाहून शिपायांनी आत वर्दी पोचवली व ताबडतोब त्यांना आत नेऊन पूर्वेकडच्या बाजूच्या एका दालनात नेले. तेथे पूर्वेकडच्या मोठ्याल्या खिडक्या उघड्या असल्यामुळे हल्लीच्या थंडीच्या दिवसात सकाळी आलेले ऊन फार गोड लागत असे व त्या खिडक्यांमधून बाहेरची शोभाही फार आल्हादकारक दिसत असे. या दालनात सरलादेवी, इंदिराबाई व कमलिनी बसल्या होत्या. शिवाय सरलादेवीबरोबर मुंबईत वगैरे नेहमी असणाऱ्या सुलोचनाबाईही तेथेच होत्या. सरलादेवीने जाग्यावरून उठून या दोघींचे स्वागत केले. इंदिरा कमलिनी नुसत्या बसल्या बसल्याच या बसा म्हणल्या. त्या उठल्या नाहीत हे पाहून आपण चूक तर करीत नाही असे वाटून सरलादेवीही गोंधळून गेली व तिच्या तोंडातून कितीक वेळ शब्दही निघेना. या तिच्या वर्तनावरून कोणाला कदाचित ती अभिमानाने फुगली आहे असे वाटण्याचा संभव होता. पण या दोघींनी तिच्या स्थितीची खरी मीमांसा सहज केली व चार चौघात वागण्याचे प्रसंग येत नसल्यामुळे अशी तिची त्रेधा उडाल्याबद्दल उलटी त्यांना तिची कीवच वाटू लागली. सरलादेवीला बोलता येईना, इंदिरा कमलिनी बोलू इच्छिनात, पाहुण्यांनी तरी काय बोलावे. त्यामुळे कोणीच काही न बोलता मुक्यासारखे एकमेकींच्या तोंडाकडे अगर खालच्या सतरंजीकडे पाहत बसायची वेळ येते की काय असे या दोघींना चमत्कारिक झाले. परंतु सुलोचनाबाईंनी ते ओळखून संभाषणाचे साधे विषय शिताफीने सुरू केले. त्यावरून इंदिरा कमलिनींपेक्षा सुलोचनाबाई द्रव्याने कितीतरी गरीब असूनही शिष्टाचाराने त्या दोघींपेक्षा कितीतरी संपन्न आहेत हे स्पष्टपणे दिसून आले. शारदाबाई व सुलोचनाबाई यांचा औपचारिक संवाद चालला होता. मधून मधून ताराबाईही यथाशक्ती त्याला हातभार लावित होती. सरलादेवीच्या मुद्रेवरून आपणही 2 शब्द बोलावेत अशी तिची उत्कंठा दिसत होती व मधून मधून एखादे वाक्य 2-3 शब्दांचे हळूच बोलण्याचा ती प्रयत्नही करी. परंतु इंदिरा कमलिनी मुळीच अक्षर बोलेनात यामुळे तिचाही निरुत्साह होऊन जातोसा वाटे. आपणाकडे कमलिनीची बारीक नजर एकसारखी आहे व सरलादेवीला आपण काही बोललो तर कमलिनी मुद्दाम लक्ष देते या गोष्टी ताराबाईच्या चटकन लक्षात आल्या. पण तेवढ्याने ती सरलादेवीशी जास्त बोलायला बिचकली नसती. सरलादेवीपासून ती स्वतः फार अंतरावर बसली होती म्हणून इतक्यांच्या डोक्यांवरून तिच्याशी मुद्दाम बोलणे बरे दिसण्यासारखे नव्हते म्हणूनच तिने जास्त प्रयत्न केला नाही. एकापरी झाली ही गोष्ट ठीकच होत होती कारण ताराबाईच्या डोक्याला इतके काम होते की त्यात आणखी बोलायला तिला फुरसत कोठे होती. पदोपदी घरचा मुख्य मालक येतो की काय अशी शंका मनात उभी राहत असे. भैयासाहेब यावेत अशी तिची इच्छा होती का ते येण्याची तिला भीती वाटत होती ते तिचे तिलाच मुळी स्पष्ट समजेनासे झाले होते. सुमारे 1/2 तास असा गेल्यानंतर कमलिनीने मोठ्या मिनतवारीने जणू काय केवळ नाईलाजाने ताराबाईला घरची सारी खुशाल आहेत ना असा निव्वळ औपचारिक स्वराने प्रश्न केला व ताराबाईनेही तशाच स्वराने थोडक्यात त्याचे उत्तर दिले. इंदिराबाई तर एक अक्षरही बोलली नाही. नंतर हुजऱ्यांनी चहा, कॉफी, बिस्किटे व नाना तऱ्हेची ताजी फळे, पेरू, पंजाबची द्राक्षे वगैरे पदार्थ आणून मांडले व सुलोचनाबाईंनी सरलादेवीला 2-4 डोळ्यांनी खुणावल्यावर तिने पाहुण्यांना त्यांचा स्वीकार करण्याची विनंती केली. आता मात्र सर्वांना करता येईल असा उद्योग पुढे आला कारण सर्वांना जरी बोलण्याची सोय नव्हती तरी पुढे आलेल्या पदार्थांचा यथेच्छ समाचार घेता येत होता व टेबलावर पदार्थ कुशलतेने मांडून ठेवले होते त्यांच्या भोवती सारी जमून त्यांना आपल्या पोटात जागा देण्याच्या उद्योगात गुंतून गेली. शारदा मामींना चहा म्हणजे एक अत्यंत प्रिय वस्तू. त्याच्यापुढे ऑस्ट्रेलियन द्राक्षांखेरीज सर्व रद्द वाटे आणि येथे आता तर त्या दोन्ही जिन्सा यथास्थित दिसल्या. मग संकोच करण्याइतक्या त्या भिडस्त नव्हत्या. एखाद्याने चांगली सुरुवात केली म्हणजे दुसऱ्या भिडस्त माणसांचीही हळूहळू भीड चेपते, तसा प्रकार येथेही झाला. फलाहार चालला असताही भैयासाहेबांच्या येण्याची आपणाला इच्छा आहे की भीती वाटते आहे या प्रश्नाची नीटशी वासलात ताराबाईला लागत नव्हती. पण तितक्यात खुद्द भैयासाहेबच आत आलेले पाहिल्याबरोबर मनाला जो अनुभव आला त्यामुळे तो प्रश्न खाड दिशी आपोआप सुटला. कारण ते येई तोपर्यंत आपल्या इच्छेचा जोर जास्त प्रबळ आहे असे वाटण्यास सुरुवात करणाऱ्या ताराबाईला ते प्रत्यक्ष आल्यावर त्यांच्यातला एक दोन दिवस दृष्टीस पडणारा शिष्टपणा कदाचित मावळला तर नसेल अशी भीती वाटून आपले सुखस्वप्न नाहीसे होणार म्हणून वाईटही वाटू लागले. भैयासाहेब सकाळी वसंतराव आल्याबरोबर त्यांना घेऊन व बरोबर एक दोन जाणते माळी व दुसरे एक दोन पाहुणे अशांसह बगीचात नाना प्रकारची झाडे पाहण्यात गुंतले होते. मध्येच गोष्टींवरून गोष्ट निघून वसंतराव सहज बोलले की आमचे कुटुंब व तारा आपल्या बहिणींना भेटायला आत्ताच येणार आहेत. ते कळल्याबरोबर वसंतरावांना माळ्यांशी गुंतवून भैयासाहेब इकडे निसटले. त्यांना आत आलेले पाहताच आपले मन अगदी शांत ठेवण्याचा ताराबाईने पुष्कळसा निश्चय केला. तो करणे सोपे होते पण तो पाळणे फार कठीण होऊन गेले. कारण भैयासाहेब आलेले पाहून सर्वांच्या मनात एकच संशय अगदी आपोआप उभा राहिला. ते तेथे आल्याबरोबर पहिल्याने कोणाशी बोलतात, अगर काय करतात याकडे एकूण एक माणसांचे लक्ष लागून राहिलेले ताराबाईने ताडले. इतरांच्यापेक्षा कमलिनीच्या डोक्यात तर इतकी उत्कंठा उत्पन्न झाली होती की जरी भैयासाहेब आल्याबरोबर ती त्यांच्याकडे पाहून स्मित करू लागली तरी तिच्या तोंडावरचे प्रश्नचिन्ह कोणाच्याही सहज ध्यानात येण्यासारखे होते. तिच्या मनात जरी मत्सराग्नी उत्पन्न झाला होता तरी अजून त्याने पुरता पेट घेतला नव्हता. म्हणून भैयासाहेब आल्यावर तिने नेहमीप्रमाणे त्यांची मर्जी संपादण्याचा यत्न अजून सोडून दिला नव्हता. बंधू आलेले पाहून सरलादेवी ताराबाईशी बोलण्याचा जास्त प्रयत्न करू लागली व त्यांनी स्वतः दोघींची जास्त ओळख घालून देण्याकरता संभाषणाचा ओघ त्या बाजूकडे वळवण्याची खटपट केली. भैयासाहेब आपणाकडे दुर्लक्ष करून ताराबाईकडे जास्त लक्ष देत आहेत हे पाहून तर कमलिनीचा मत्सराग्नी जास्त पेट घेऊ लागला व त्याच्या झटक्यात तिचा काहीतरी उणेपणा काढून हसू करावे या हेतूने मोठा शिष्टाचाराचा आव आणून ती ताराबाईला म्हणाली, का हो ताराबाई, शिवदुर्गाहून तो तुमचा रिसाला हल्ला म्हणतात, खरं का ते? तर मग तुमच्या मंडळींना आता कर्मेनासं झालं असेल अगदी. भैयासाहेबांसमोर कमलिनीला नागेशरावांचे नाव घेऊन तिला टोचता येईना म्हणूनच तिने ते नाव प्रत्यक्ष काढले नव्हते इतकेच. पण तिचा तसला रोख ताराबाईने झटकन ओळखला व त्यामुळे कमलिनीच्या स्वप्नातही येणे शक्य नाहीत असल्या कितीतरी गोष्टी एकदम ताराबाईच्या डोळ्यापुढे येऊन उभ्या राहून तिला चमत्कारिक वाटू लागले. पण लवकरच सावरून तिने कमलिनीला साधेसे उत्तर देऊन वे मारून नेली. ते बोलता बोलता तिची नजर आपोआप नाईलाजाने भैयासाहेबांकडे गेली तो त्यांच्या चेहऱ्यावर राग व सरलादेवीच्या चेहऱ्यावर आतोनात शरम दिसू लागली. इतकी की तिच्याने खाली घातलेली मान वरती उचलवेनाच. हा असला परिणाम झालेला कमलिनीच्या लक्षात येणे शक्यच नव्हते. तिचा दुष्ट हेतू इतकाच होता की नागेशरावांची ताराबाईला आठवण देऊन तिचा गोंधळ करून सोडावा व तिच्या बहिणी ऑफिसर्स करता कशा वेड्या झाल्या होत्या त्याचे स्मरण भैयासाहेबांना पुन्हा एकदा देऊन तिच्या घराण्याविषयी त्यांच्या मनातला दुर्ग्रह दृढ करावा. त्या रिसाल्याच्या आठवणीमुळे दुसऱ्या कितीक नाजूक गोष्टींचे स्मरण भैयासाहेबांना अथवा सरलादेवीला होऊन किती शरम वाटेल त्याची कमलिनीला यत्किंचित कल्पना असती तर ते नाव काढण्यापूर्वी तिने आपली जीभही कापण्याची तयारी केली असती. पण त्या भयंकर गोष्टींचा कमलिनीला गंधही नव्हता. ताराबाईशिवाय अगदी जरूर तितक्याच माणसांना त्या गोष्टी माहीत होत्या. विशेष करून भाऊसाहेब व त्यांच्या बहिणी यांच्यापासून तर त्या गोष्टी फारच काळजीने चोरून ठेवल्या होत्या. कारण पूर्वी एकदा ताराबाईने कल्पना केल्याप्रमाणे भाऊसाहेबांचा आपणाशी असलेला स्नेह रूपांतर पाहून त्यांचे आपले नाते व्हावे म्हणजे त्यांच्या सरलादेवीशी जुळल्यास लग्न व्हावे असा हेतू भैयासाहेबांच्या मनात कधी कधी येत असे. ही ताराबाईची कल्पना केवळच खोटी नव्हती व त्या हेतूमुळे त्यांनी शांताबाईच्या बाबतीत विनाकारण ढवळाढवळ केली असे जरी म्हणता येणार नाही तरी भाऊसाहेबांच्या सौख्याबद्दलची त्यांना जी विशेष काळजी घ्यावीशी वाटत असे त्याच्या मुळाशी हा हेतू अंशतः तरी असेल यात संशय नव्हता. पण ताराबाईने साधे उत्तर दिल्यामुळे कमलिनीला पुन्हा तीच गोष्ट बोलण्याला कारण उरले नाही व हळूहळू सरलादेवीचीही उडालेली गाळण शांत होत चालली. मात्र मध्ये ती जे चार शब्द भावाच्या छत्राखाली ताराबाईशी बोलू लागली होती ते बंद झाले. कमलिनीला मात्र फायदा इतकाच झाला की ताराबाईवरून भैयासाहेबांचे मन उडावे या हेतूने ती जे बोलून गेली त्यामुळे त्यांचं लक्ष ताराबाईलाच फक्त ती गुह्य गोष्ट ठाऊक असल्यामुळे तिच्याकडे पूर्वीपेक्षाही जास्त वेधले. वर सांगितलेल्या प्रश्नोत्तरांनंतर फार वेळ भेट लांबलीच नाही. शारदा ताराबाई जाण्यास निघाल्या त्यांना गाडीपर्यंत पोचवायला भैयासाहेब गेले. इकडे ताराबाईच्या स्वरूपावर पोशाखावर व बोलण्या सवरण्यावर कमलिनीचा भडीमार सुरू झाला पण सरलादेवीला तो भडीमार बिलकुल पटेना. ताराबाई भैयासाहेबांना पसंत आहे यात सर्व काही आले, त्यांची नजर कधी चुकणार नाही अशी तिची पुरी समजूत असे व त्यांनी तर तिची इतकी भरपूर वाखणणी केली होती की तिच्यात दोष सापडणे सरलादेवीला केवळ अशक्य होऊन गेले होते. नंतर भैयासाहेब आल्यावर त्यांनाही कमलिनीने आपल्या टीकेचा थोडासा मासला अर्पण केला. ती म्हणाली, आज ताराबाई किती खराब झालेली दिसली म्हणता भैयासाहेब. चार महिन्यात इतका भयंकर फरक मी तर कधी कोणात नव्हता झालेला पाहिला. कितीतरी काळी आणि निब्रट दिसू लागली आहे बाई. इंदिराताईं मी तर म्हणत होतो की रस्त्यात नुसती पाहिली असती तर आम्ही तिला ओळखली देखील नसती. हे बोलणे अर्थात भैयासाहेबांना रुचणे शक्य नव्हते पण त्यांनी फक्त शांतपणे एवढाच जबाब दिला की मला तर फक्त थंडीच्या दिवसात प्रवास केल्याने तिचे अंग फुटलेले दिसते आहे व प्रवासामुळे जरा अंगावरचे तेज कमी झालेले दिसते, यापेक्षा विशेष काही दिसले नाही. कमलिनी म्हणाली, मला तर आधी कधीच तिच्यात सुस्वरूप दिसलं नाही म्हणा. चेहरा काय बारीक लांबच लांब, गोरेपणही मळकटच आहे आणि नाक डोळे तर मुळीच सुंदर नाही. नाक तर थोडंसं नकटच आहे, आप्र म्हणतात नाही तसं आहे. दात बरे आहेत पण त्यात काही विशेष नाही. तिच्या डोळ्यांची एकदा फार वाखणणी ऐकली होती पण मला तर कधी ते पाणीदार दिसलेच नाहीत. एखाद्या भामट्याचे जसे चहूकडे गरगर फिरत असतात तसे दिसतात तिचे डोळे. त्यात काही शांतपणा का काही आणि चालाय बोलायची ढब तर काय, जसा काय एखादा पठाण बोलतो आहे. ताराबाई भैयासाहेबांना पसंत पडत चालली आहे असा जर कमलिनीला संशय आला होता तर तिच्यावर असल्या बाष्कळ टीका करण्याने ते खुश होण्याऐवजी उलट नाखुश होतील इतके का कमलिनीच्या लक्षात येऊ नये. पण मत्सराने वेडावलेल्या माणसाला अक्कल राहते कोठे. आपली टीका त्यांना रुचली नाही हे पाहून तिला वाटले की आपला हेतू तडीस गेला. भैयासाहेब काहीच उत्तर देईनात व म्हणून आपला हेतू जास्त साधण्याच्या इराद्याने व त्यांच्या तोंडातून काहीतरी तसलेच बाहेर पडेल या आशेने ती पुन्हा तसलेच बोलू लागली. मला चांगली आठवण आहे, आपण प्रथम शिवदुर्गात गेलो तेव्हा तिकडची सारी माणसं ताराबाईला मोठी शूरपणखा समजतात हे ऐकून तुम्हाला कितीतरी आश्चर्य वाटलं. एक दिवशी तर भैयासाहेब आनंदभुवांना स्पष्टच म्हणाले की काय ताराबाई सुस्वरूप, तर मग तिच्या मातोश्रीलाही मार्मिक का म्हणू नये. पण मागून आपला अभिप्राय थोडासा बदलला नाही बरं भैयासाहेब. मध्ये मध्ये तर आपण तिला देखणी देखील काही दिवस म्हणत होता. आता भैयासाहेबांच्याने उत्तर दिल्या वाचून राहावेना म्हणून ते म्हणाले, होय मी तसे म्हटले खरे पण तेव्हा मी तिला अवघी एक वेळच पाहिली होती. कारण अलीकडे कितीक महिने मी तर असे समजतो आहे की माझ्या पाहण्यातल्या अत्यंत सुस्वरूप स्त्रियांमध्ये गणना होण्याइतकी ताराबाई देखणी आहे. इतके बोलून ते पुरुषांकडे निघून गेले व विनाकारण आपणालाच फक्त वाईट वाटण्यासारखे आपण त्यांना बोलायला लावले म्हणून कमलिनी हिरमुसली झाली. परत चटणीला जाताना मामी भाचींच्या रगड गोष्टी झाल्या. दिलबहारात घडलेल्या सर्व प्रकाराविषयी व पाहिलेल्या सर्व माणसांविषयी रगड संवाद झाला. भैयासाहेबांशिवाय त्यांची बहीण, त्यांचा महाल, त्यांची उत्तम फळफळावळ असे सर्व विषय झाले पण खुद्द भैयासाहेबांविषयी मामींना काय वाटले ते ऐकण्याची ताराबाईला अत्यंत उत्कट इच्छा झाली होती. आणि शारदाबाईंनी तर असे ठरवले होते की भाचीने मुद्दाम गोष्ट काढल्या वाचून आपण उगीच असल्या नाजूक गोष्टीमध्ये कशाला तोंड घाला. भाचीने सुरुवात करावी असे त्यांना कितीतरी मनापासून वाटत होते पण एकंदर परिणाम काय, दोघींनीही त्याविषयी अवाक्षर काढले नाही.